हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महच्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सुश्च मे प्रसुश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्निश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मोद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
परम पूजनीय स्वामीजीने नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षी नागपूर येथे एक साधना शिबिर घेतलं, त्यामध्ये अहिंसा या दैवी गुणावरती स्वामीजींची प्रवचनं झाली। ती प्रवचनं आपण ऐकणार आहोत। आज त्यातलं तिसरं प्रवचन आज सुरू होत आहे।
शांती नंतर सक्षेना संभवता अशांतीचा योगाने ज्ञानाची लक्षणं अथवा दैवी गुणा संपदेची लक्षणं अथवा भक्ताची लक्षणं अशक्य आहेत हे आपल्याला साधं समजतं कोणालाही समजेल. जर शांती असेल आणि ती शांती भंग न होणारी अशी शांती असेल अनंतरम अशी शांती असेल तर जीवनामध्ये यश आहे जीवनामध्ये कीर्ती आहे. आणि शांती जर भंग होणारी असेल तर जीवनामध्ये अयश आहे अपकीर्ती आहे. आणि मोठ्या मोठ्या लोकांची शांती टिकून राहिल्याचं दिसतं. विशिष्ट प्रसंगी शांती जर टिकून राहिली आणि शांती टिकून राहिली नाही यावरूनच परीक्षा होत असते बाकी कशावर परीक्षा होत नाही. प्रभू रामचंद्र युद्धाच्या वेळेला व्यक्ती शांत होते. ते युद्धाच्या वेळेला युद्ध सोळ कसा करायला पाहिजे मी असं वाचलं किंवा ऐकलं पाहिलं टीव्हीवर देखील की युद्धाच्या पहिल्या दिवशी रामाचा एक मुलगा युद्धाकरता आला आणि बाकी कोणालाही आव्हान द्यायच्या ऐवजी त्यांनी प्रभू रामचंद्रांना आव्हान दिलं आणि इतर सर्व जण सांगत असताना देखील त्याच तो ऐकत नसल्यामुळे रामचंद्रांचे आणि त्याचे युद्ध झालं रामचंद्रांनी त्याचा शिरच्छेद केला. आपला मुलगा गेला पहिल्याच दिवशी पहिली वार्ता आपला मुलगा गेल्याची आधी ते ऐकून रावण अतिशय क्रुद्ध झाला त्याची शांती मिळेली आणि ते युद्धमुक्त राहिला. आपले हत्यार रथ सज्ज करून तो युद्धमुक्त राहिला आणि त्याच्याने रामांचं पहिल्याच दिवशी युद्ध झालं. रामाने रावणाचा सारथी मारला त्याचे घोडे मारले रावण जे शस्त्र हातात येईल ते शस्त्र रामाच्या बाणांनी उडून लावलं जात होत त्याचं धनुष्य तुटलं त्याची दोन चार धनुष्य तुटली त्याने गदा घेतली उडाली पण एक पाठ असा गेला की रावणाचा मुकुट कोणाला रावणाच्या रथाचं चाक जेव्हा म्हणून पडलं तेव्हा रावण जमिनीवर येऊन पडला सम्राट पण माती पांढरा पडला आणि रामचंद्र रावणाला असं म्हणत होते की जरा तयारी करून ये तू घरी जा एवढं भाई करू नकोस आणि तयारी करून ये असं खा. आणि रावण परत गेला परत गेल्यानंतर दरबारामध्ये त्याची जी चिडचिड झाली त्याने आमंत्रणा बोलावलं तो म्हणाला की असा योद्धा मी पाहिलेला नव्हता. रामचंद्रांच्या हातातलं धनुष्य हे जणू खेळणं असावं असं वाटत होतं इतकं विध्वंस करणारं शस्त्र हातात आहे असं वाटत नव्हतं. इतकं सरसगत्या त्यांनी शस्त्र धरलेलं होतं ते सरसगत्या बाण पाडतात त्याच्यात अभिनिवेश आणि युद्ध जुळत नसतं ते धनुष्याला लावतात प्रत्यक्ष ओळखतात हे सगळं इतकं महात्मकामध्ये वाटतं की बघून दिल्यावर झालं आणि त्यांच्या मुखावरचं स्मितहास्य त्यांनी लोकच नाही आणि त्यांनी सोडलेला बाण इतका विध्वंसक आहे असतो की कल्पनाच करता येत नाही. असं म्हणून रावण पहिल्याच दिवशी कपाळाला हात लावून म्हणायला लागला की याच्याशी लढणं कठीण आहे. ज्याच्या ठिकाणी शांती आहे आणि सर्व प्रकारची शांती आहे अशा पुरुषाचं चाललेलं आहे. आपोआपही एक शांती येते, समाधान येतं, शांती येते. ते गुरुजी वेदांती पुण्यामध्ये कोणी दशग्रंथी म्हणून पदवी संपादन केली, बेलबागेमध्ये समारंभ झाला. त्या समारंभामध्ये मी गेलेलो होतो. तिथं ही व्यक्ती दशग्रंथी आहे अशा प्रकारे त्यांनी मान्यता द्यायची असे परीक्षक एक गुरुजी रत्नागिरीहून आलेले होते. तो सगळा कार्यक्रम झाला त्यांचा आणि माझा कोणीतरी परिचय करून दिला. मी स्वरूपानंदाच्या संप्रदायाचं काम करतो असं ऐकल्यानंतर ते प्रभावित झाले. आमच्या नाना पाटणेकरांना म्हणाले की यांच्या प्रवचनाला आपण जाऊ, ते लाडकर आपण या प्रवचनाला आहे. एवढी मोठी व्यक्ती पण बोलताना असं म्हणाले की वेद वांग हे शांती देणारे आहे. आम्हाला या पवित्र वाङ्मयामुळे शांती मिळते, समाधान मिळत. पण आमचं समाधान हे पाठांतराचं समाधान आहे. किती प्राध्याय असतील आमचं समाधान पाठांतराचं समाधान आहे जे स्वरूपानंदाचं आलेलं आहे. स्वरूपानंद कसे बोलत असत, कसे चालत असत, कसा उपदेश करत असत आणि माझी ती आकांक्षा कायम आहे की असं धन्य जीवन आपल्याला लाभावं असं ते म्हणाले. आणि माझं प्रवचन झाल्यावर त्याचं बोलणं ठरलेलं होतं. ते असं म्हणाले की अभ्यासाने येणारी शांती एक आहे, ध्यानाने मिळणारी एक शांती आहे, पण दररोज जीवनाला व्यापून राहणारी एक शांती आहे आणि ती शांती मिळवणारे परम कर्तव्य आहे. अशी मोठी मोठी मंडळी देखील ज्या शांतीचा उल्लेख करतात ती शांती ज्यांनी संपादन केली त्याला दैवी गुण प्राप्त होतात. आणि मी काल सांगितलं की एक अमानित्व महाग गुण आहे. अमानित्वांचं वर्णन आणि अहिंसेचं वर्णन एक आहे. ज्याच्यापाशी मानित्व आहे त्याच्यापाशी हिंसा आहे, ज्याच्यापाशी अमानित्व आहे त्याच्यापाशी अहिंसा आहे. आणि रामचंद्रांसारखे मोठे मोठे वीर जेव्हा आपल्या शक्तीची कल्पना यथार्थ कल्पना आहे असे मानित्व नसलेले आणि अहिंसेचा नम्रतेचा शांतीचा पुरस्कार करणारे असे विशेष समजले पाहिजे. तरी तरी जिथे जिथे दैवी गुण दिसतात तिथं तिथं परमात्म्यानं नक्की अनुष्ठान असतं या न्यायाने. जो खरा वीर असतो किंवा खरा शूर असतो किंवा एखाद्या विद्येत खरा पारंगत असतो तो मानित्वाच्याही पवित्र गेलेला असतो, तो बंधाच्याही पवित्र गेलेला असतो आणि तो कोर्भाच्याही पवित्र केलेला असतो. तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तानमध्ये बांगला झालेल्या मॅच मध्ये 196 धावांवर सचिन तेंडुलकर खेळत असताना 200 रन्स पूर्ण होण्यासाठी 4 रन्स बाकी होते आणि राहुल द्रविड कॅप्टन होता त्याने डाऊन क्लिअर केला आणि पुढे 1 दिवस खेळ शिल्लक होता 1 दिवस 4 रन्स होण्यापर्यंत देखील थांबला नाही आणि कितीतरी दिवस द्रविडनी या प्रश्नांनी फार सतावलं पत्रकारांनी की 4 रन होऊ द्यायला काय हरकत होती आणि प्रश्न म्हणत होता की जेव्हा वेळ होता तेव्हा वेळात आपल्या बॉलरचे सगळे आउट केले असते अशी तुम्हाला खात्री आहे का झाले आउट पण या सगळ्यानंतर जेव्हा सचिन तेंडुलकरने आजपर्यंत एकही शब्द उच्चारला नाही अवाक्षर उच्चारला नाही आपल्यापर्यंत म्हणजे माझ्या मते हे अभिनेचं लक्षण आहे ज्ञान ही गोष्ट पारमार्थिक व्यासपीठावरून जे बोलतोय तो काही कोणी तंत किंवा ज्ञानी नाही पण हे मोठे मोठे जे गुण आहेत ते गुण सगळ्यांना तो प्राप्त करून घेताना आपल्या आपल्या परीने शक्य आहे असं मला सांगायचं साधक म्हणून जर विचार करायचा झाला तर मग कोणी असं म्हणेल की जेव्हा कर्म मिळाली शांती मिळाली त्याचं ठीक आहे आमच्यापाशी त्या स्वतःचा आता गुण असणार आम्ही उचलतो त्या आम्ही बोलणार आम्ही आयोग करणार भगवंत असं म्हणतात किती हिंसा असेल आणि हे जे सांगितलेली ज्ञान लक्षण आहे ती एका बाजूने ज्ञान लक्षण आहे आणि एका बाजूने साधकांना दिलेलं प्रोत्साहन आहे फक्त अमानित्व असो अदंभित्व असो अहिंसा असो शांतीही असो अहिंसेचं लक्षण रामचंद्रांनी युद्ध सुरू होण्याच्या आधी रामाला युद्ध टाळण्यासाठी परत एकदा निरोप दिला काही जमते का ते पाहावं म्हणून अहंकारी व्यक्ती घरी बाहेर काही सगळीकडे संघर्षाच्या भूमिकेमध्ये असते मी शांतीच्या बरोबरनी वारंवार 2 दिवस उल्लेख करतोय तो अहंकाराचा उल्लेख करतोय कारण अहंकार तिचा त्याला जर घटाला आपल्या दिवसला गेला तर शांती भंगते असा अनुभव आहे आणि अहंकारी व्यक्तीच्या मोठेपणाला नेहमी सतत मान्यतेची अपेक्षा असते आणि या मान्यतेच्या अपेक्षेमध्ये म्हणजे मानित्वाच्या अपेक्षेमध्ये तो गांधीकी असतो तो हिंसकही बनतो वशिष्ठ आणि विश्वामित्रांच्या गोष्टीमध्ये अशी एक गाय होती आणि विश्वामित्र सम्राट होते ते त्या भागामध्ये दुर्बलीकरता म्हणून गेले आणि गाय फिरल्यामुळे भगवान भटकल्यामुळे आणि पाणी नाही अन्न नाही बरेच पुढारलो असं लक्षात आल्यामुळं एका आश्रमात गेले तो आश्रम वशिष्ठाचा होता आणि फार थोड्या वेळामध्ये केवळ राजाचीच नव्हे तर राजाच्या सगळ्या सैनिकांची देखील जेवण खाण्याची सगळी व्यवस्था झाली हे पाहून ते चकित झाले ते राजालाही शक्य नाही म्हणून त्यांनी चौकशी जेव्हा केली तेव्हा त्यांना असं कळलं की याच्याकडे एक गाय आहे की गाय
हरी हरी ये शिल्पा अब अंकमण हरी हरी हरी
भक्ति प्रेम भावे करोनि पूजन हृदय ध्यान गुरु पाय भक्ति प्रेम भावे करोनि पूजन हृदय ध्यान गुरु पाय नित्य नेम व्रत श्रवण साधन नित्य नेम व्रत श्रवण साधन सोहम 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 भावे ध्यान स्वरूपासे सोहम भावे ध्यान स्वरूपासे भक्ति प्रेम भावे करोनि पूजन हृदय ध्यान गुरु पाय नामि चित्त वृत्ति करोनि प्रसन्न नामि चित्त वृत्ति करोनि प्रसन्न कर्मी चोखीन निजांतर कर्मी चोखीन निजांतर भक्ति प्रेम भावे करोनि पूजन हृदय ध्यान गुरु पाय मकरंद मणि जनि जनार्दन मकरंद मणि जनि जनार्दन जानुनि से जाणोनि सेविन आवडीने भक्ति प्रेम भावे करोनि पूजन भक्ति प्रेम भावे करोनि पूजन हृदय ध्यान गुरु पाय हृदय ध्यान गुरु पाय हृदय ध्यान गुरु
मी दुपारी किंवा सायंकाळी ध्यानाला बसलो असताना कधी कधी सुमारे 30 ते 40 मिनिटे सुरुवातीला ध्यान लागत नाही, श्वासोच्छ्वासाकडे साक्षीत्वाने लक्ष ठेवून राहिले तरी मस्तकाकाशी टाळूच्या भागात जडत्व येते, डोक्यातील असणाऱ्या शिरांचे होणारे आकुंचन प्रसरण यामुळे त्याकडे लक्ष लागते, साहजिकच ध्यान होण्यास अडथळा येतो, मार्गदर्शन व्हावे ही विनंती। ध्यानाला बसलेला असताना ते असं म्हणतात की जरी श्वासोच्छ्वासाकडे साक्षीत्वानी लक्ष ठेवून राहिलं तरी टाळूच्या भागापाशी जड होत ओढल्यासारखं वाटत। तसंच डोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या शिरा आहेत त्या शिरांचं आकुंचन प्रसरण असं होतं आहे आणि तिकडं आपलं लक्ष लागून राहतं आहे अशी भावना येते आणि खरंच हे त्रासदायक आहे। ध्यान करत असताना कोणाकोणाला अशा प्रकारे आज्ञाचक्रापाशी त्रासाचं स्वरूप सांगतो, प्रत्येकाला वेगळा वेगळा त्रास। ध्यानाचा त्रास पहिलं म्हणजे होत नाही हे पक्कं लक्षात ठेवा, ध्यान हे अपायकारक नाही हे पक्कं लक्षात ठेवा, ध्यानाचा कोणताही दुष्परिणाम नाही हे पक्कं लक्षात ठेवा, ध्यानामुळे कोणताही अपाय होत नाही हे पक्कं लक्षात ठेवा। तरी देखील असं असलं तरी देखील काही काही मंडळींना ध्यानाच्या वेळेला त्रास होतो, जेव्हा त्या व्यक्तीला होतो तेव्हा होतो, जेव्हा ती व्यक्ती म्हणते की मला त्रास होतो तेव्हा तुला त्रास होत नाही असं कोणीच म्हणू शकत नाही, हा ज्याचा त्याचा अनुभव आहे। आणि या त्रासाचं स्वरूप सांगतो, एक दोन प्रकार जे यांना होतात ते यांनी सांगितले, यांना हा भाग जड झाल्यासारखा वाटतो, तसंच आपल्या कपाळाच्या कानशिलाच्या आणि एकूण मस्तकाच्या ठिकाणी ज्या शिरा आहेत त्या शिरांचं अस्तित्व जाणवतं, तिथं आकुंचन प्रसरण जाणवतं याचा अर्थ तिथं चाललेली स्पंदनं त्यांना जाणवतात, जी नाडी चाललेली असते त्या नाडीची जाणीव होते मस्तकाच्या ठिकाणी। याच्या व्यतिरिक्तही काही तक्रारी आहेत ध्यान करणाऱ्या साधकांच्या, ते म्हणजे कपाळ जड होतं अशी एक तक्रार ध्यान करणारी व्यक्ती म्हणते, ध्यान झाल्यानंतर डोळे दुखतात असं कोणी सांगतं, डोळ्यांवर खूप ताण येतो आणि डोळे दुखतात अशी एक तक्रार आहे, ध्यान झाल्यानंतर डोकं दुखतं, काही जणांची कानशिलं दुखतात, हा इथला भाग दुखतो अशी तक्रार काही मंडळी करतात। ध्यानाच्या वेळेला श्वास जड होतो आणि गुदमरल्यासारखं अशी भावना निर्माण होते आणि ध्यान सोडून द्यावंसं वाटतं अशी तक्रार काही मंडळी करतात। डोक्याचा मागचा भाग जो आहे तर तो दुखल्याची तक्रार काही मंडळी करतात, तर ध्यानाच्या नंतर हा जो खांद्याचा भाग आहे कानाच्या शिरांपासून निघणारा खांद्याचा भाग हा काही जणांचा दुखतो, काही जणांची पाठ दुखण्याची तक्रार करतात, काही जण मान दुखण्याची तक्रार करतात. सुरुवातीलाच मी सांगितलं की ध्यानाचा कोणताही दुष्परिणाम नाही, ध्यानानी कोणत्याही प्रकारे शारीरिक त्रास किंवा अपाय होत नाही. तरी देखील काही जणांना ध्यान करत असताना अशा गोष्टींचा अनुभव येतो, आणि एवढंच नव्हे तर त्यामुळं त्यांना ध्यान करणं पुढे कठीण जायला लागतं. ध्यान सोडून देणारी देखील मंडळी आहेत. आपल्या केंद्रामध्ये एक जण यायचे, त्यांच्या मंडळी स्वामीजींच्या अनुग्रहित होत्या आणि ते गोळवणी महाराजांचे अनुग्रहित होते, आता ते नाहीयेत. तर पाठीच्या असह्य दुखण्यामुळे त्यांना ध्यान सोडून द्यावं लागलं. ते स्वामीजींकडे यायचे आणि विचारायचे की पाठ दुखते. नंतर त्यांना मणका सरकल्याचा त्रास झाला, त्यांचं ऑपरेशन करावं लागलं. काही जणांना इथं मानेपशी देखील मणका सरकून गॅप निर्माण होते. ध्यान करणाऱ्या मंडळींचं सांगतोय, इतरांना होते, चुकीच्या पोझिशनमुळे सगळं होतं शरीरात. जसं ऑफिसमध्ये चुकीच्या पोझिशन राखून तासनतास काम केल्यावर मानेमध्ये म्हणजे मणक्यामध्ये गॅप पडते, तसं ध्यानामध्ये देखील होतं. जर चुकीच्या पद्धतीने ध्यानाला बसला म्हणजे मान, काही जण मान इतकी खाली येतं त्यांची, सहज आपोआप घडतं की ती जणू इथं छातीच्या या गळ्यापाशी असलेल्या खोबणीत जाऊन बसते. पण असं दीर्घ काळ बसल्यावर शरीराला नको असलेला ताण निर्माण होतो, आणि त्यामुळं अर्थात ध्यान हे ज्या हेतूने केलं जातं त्याच्यापेक्षा वेगळा शारीरिक त्रास सुरू होतो. ध्यान करत असताना काही जण आपल्या चेहऱ्याचे स्नायू अतिरिक्त प्रमाणात ताणून घेतात. भुवयावर नेतात अशा प्रकारे, किंवा डोळे, आता मला तुम्हाला दाखवता येणार नाही सगळं, डोळे देखील तिरके इथं आज्ञाचक्रापाशी लावण्याचा प्रयत्न करतात, किंवा ते सहज त्यांच्याकडून घडतं. आपलं मन निर्विचार होण्याच्या नादामध्ये हे इथले स्नायू ओढून घेतात, आणि जास्त काळ असं ओढून घेतल्यामुळे कानशिलांना ताण निर्माण होतो. मस्तकाच्या मागच्या बाजूलाही त्याचकरता ताण निर्माण होतो. काही जणांना अनुभूतीची आवड निर्माण होते, अनुभूती हवी असं वाटत राहतं, आणि त्यामुळं ते टाळूच्या भागात स्पंदनाची अपेक्षा करतात, काही स्पंदन रूपाने जाणवावं अशी अपेक्षा करतात, खूप एकाग्र होतात. किंवा कोणी कोणी आज्ञाचक्राच्या ठिकाणी स्पंदनाची अपेक्षा धरतात, तिथं काही जाणवावं असं त्यांना वाटतं, आणि कालांतराने तसं स्पंदन जाणवतं पण नंतर ते त्रासदायक होतं. हे समजून कोणी करतात किंवा न समजताही केलं जातं, म्हणजे अशा प्रकारची इच्छा न धरता देखील अशी चुकीची गोष्ट केली जाते. चुकीची याचा अर्थ ज्याचा शरीरावर विघातक परिणाम होईल अशी गोष्ट केली जाते. म्हणून ध्यानाचं आसन हे सुखमय असावं, सहज असावं आणि सुख देणारं असावं असं म्हटलेलं आहे. पाठ, मान आणि मस्तक एका सरळ रेषेमध्ये असावं. म्हणजे ही हनुवटी आहे ही जमिनीला समांतर असावी, ती पुढे झुकलेली नको आणि मागे देखील नको. काही जणांना ध्यानामध्ये असं अधिकाधिक वेळ बसण्याची सवय निर्माण होते आणि हे असं का होतं, कारण ती कृती म्हणजे मन शांत होताना शरीराकडून आपोआप ती कृती घडते आणि मग नंतर त्या कृतीची सवय लागते आणि ती कृती केल्याखेरीज मन शांतच होत नाही असा भाव निर्माण होतो आणि त्याचं ध्यान म्हणजे जणू बसल्यावर मान मागे नेणं असं होतं, कोणाचं पुढे नेणं होतं. जेव्हा सहज विचार थांबतात तेव्हा मन ऊर्ध्वगामी होतं, म्हणजे या वरच्या भागामध्ये थांबून जातं. सगळी जाणीव देखील मस्तकाच्या प्रदेशामध्ये थांबून राहते. अशा वेळेला सहज थोड्याशा कपाळाला आठ्या निर्माण होतात, भुवया देखील वर जातात. त्याला बरं वाटत असतं. दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसताना त्याचा चुकून असा समज होतो की कपाळाला आठ्या पडल्या आणि भुवया वर गेल्या म्हणजे ध्यान चांगलं लागेल. जे सहज झालेलं असतं ते त्रासदायक नसतं. पण ध्यानाच्या वेळेला विचाराकडे साक्षीत्वाने पाहण्याच्या ऐवजी अशा कृतीमध्येच व्यक्ती अडकते. कोणाकोणाला ध्यान चांगलं लागलेलं असताना किंवा चांगलं लागत असताना इतकी स्तब्धता प्राप्त होते की तो असं काही करतो, खांदे थोडेसे वर घेतो आणि ती हालचाल परत पूर्ववत आणल्यावर आपलं मन इतकं शांत झालेलं आहे ते परत विचार सुरू होतील म्हणून तसं न करता तो तसाच बसून राहतो आणि मग ती जी सवय असते ती सवय तो चालू ठेवतो. कालांतराने पाठीच्या स्नायूंना किंवा मानेच्या स्नायूंना त्याचा ताण जाणवायला सुरुवात होते. म्हणून ध्यानाचा प्रयत्न करायचा आहे आणि स्थिर सुखम आसनम अशी सुरुवात जरी केलेली असली तरी देखील ध्यान करत असताना आणि मनाकडे साक्षीत्वानी पाहत असताना साक्षीत्व याचा अर्थ विचार उठतो आणि त्या विचाराकडे दुर्लक्ष करून तो विचार बाजूला सारणं, याच्यात विचार उठतच असतात आणि उठणारे विचार स्वैर असतात. अशा वेळेला एखादा विचार आपल्या आसनाबद्दल देखील मुद्दा म्हणून करावा, काही बिघडणार नाही. आपलं आसन तपासून घ्यावं, आपण परत ऍबनॉर्मल कुठे बसलेलं नाही आहोत ना हे पाहावं आणि त्याच्यात करेक्शन करावी. तेवढ्याने ध्यान तुमचं खूप बिघडणार नाही. जसं मी सांगतो की तुमचा पाय इतका अवघडलाय मुंग्या आल्यात आणि ध्यान अशक्य झालंय, तर फारसं ध्यान डिस्टर्ब होऊ न देता तुम्ही पाय सरळ करा, तो ताण जाऊ देत त्या मुंग्या आलेल्या ज्या असतील तर पाय पूर्ववत होऊ देत, हळूच परत आपल्या जागी आणून ठेवा. तेवढ्याने ध्यान फार इकडचं तिकडं होणार नाहीतरी तुम्ही थोडी बहुत हालचाल करत असता, जसं तुम्ही हात मांडीवर ठेवता त्यानंतर थोड्यावेळाने ते जवळ घेता थोड्यावेळाने परत मांडीपाशी नेता, असं होण्याची शक्यता असते. तुम्ही करता देखील ते, जर एवढ्या कृती करतो आपण आणि त्याला परवानगी आहे. कधी कधी मुद्रा होतात, तुम्ही मुद्रा करून बसलेलं नाही आहात पण चांगलं ध्यान होतं, चांगलं ध्यान लागतं तेव्हा ती मुद्रा आपोआप होते. आणि विचार जर वाढायला लागले तर थोड्यांनी ते तसे हात धरून ठेवायला नको वाटतात, तुम्ही ती मुद्रा सोडून देता. या ज्या हालचाली होतात त्याप्रमाणेच एखाद्याला पहा की आपण चेहऱ्यावर अतिरिक्त ताण नाही ना घेतलेला. आपण आपले डोळे ताणलेले नाहीयेत ना, भुवया ताणून धरलेल्या नाहीयेत ना, एकतर कानशिलाच्या बाजूनी किंवा कपाळाच्या बाजूनी, आठ्या नाही ना घातलेल्या, आपली मान पुढं किंवा मागं झुकलेली नाहीये ना. आणि जर थोडस तसं असेल तर करेक्शन करा, नीट करा, शिथिल शैथिल्य येऊ देत तुमच्या अवयवांना, अवयव ताणले असतील तर शैथिल्य येऊ देत. म्हणून पतंजली महामुनींनी प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीही असं सूत्र लिहिलेलं आहे. ध्यानामध्ये प्रयत्न करायचा आहे पण तो प्रयत्न मनाचं अमन करण्याचा करायचा आहे. त्याच्याकरता मनाकडे साक्षीत्वानी पाहायचं आहे. पतंजली साक्षीत्वाचा उपाय सांगत नाहीत. पतंजलीच्या ध्यानाप्रमाणे विचाराची शुद्धता करत न्यायची आहे पण त्याच्यात देखील प्रयत्न शैथिल्य हा त्यांनी उपाय सांगितलेलाच आहे. आलंबनाचे विषय सात्विक, दैवी, शुद्ध आणि क्रमाने सूक्ष्म होत जाणारे असावेत असं पतंजलींचं ध्यान आहे. त्याच्यामध्ये देखील प्रयत्न शैथिल्य हा उपाय आहे. आणि साक्षीत्व विचारापासून राखताना देखील प्रयत्न शैथिल्य हा उपाय आहेच आहे. प्रयत्न तर करायचे आहेत पण त्या प्रयत्नाचा ताण सोडायचा आहे. प्रयत्नांचा जो संवेग आहे त्या संवेगाने शरीरावर निर्माण होणारा ताण घालवायचा आहे. मधून अधून हे करत राहायचं आहे. असं जर आपण करत राहू तर आपल्याला त्रास होईल असा कोणताही ताण कपाळावर, मस्तकावर, टाळूवर, डोक्याच्या मागच्या बाजूला, डोळ्यांवर, मानेवर, खांद्यावर, पाठीवर असा येणार नाही. आणि हा ताण वाहणं जे आहे हे आपण सतत करत असतो याची तुम्हाला कल्पना नसेल. तुम्ही ताण वागवतच ध्यानाला बसलेले असता. आपल्याला माहीत नसतं की आपल्या चेहऱ्यावर ताण आहे, आपल्या अवयवांवर ताण आहे, पण नेहमीच आपल्या स्नायूंवर ताण असतो. ध्यानामध्ये सुरुवातीला तो ताण घालवायला लागतो. तुम्ही जर शास्त्रशुद्ध रीतीने शवासन कुठं शिकलात तर ते असं सांगतात की तुमच्या पायाची बोटं हलवा आणि सैल सोडा, म्हणजे तिथला ताण घालवा आणि मग ती सैल सोडा. मग तुमचा घोटा आहे तो दोन्ही बाजूला हलवा, पुढं माग करा, तिथं असलेला ताण घालवा आणि मग तो सैल आहे अशी भावना करा. तुमचे गुडघे थोडे उचला, खाली आपटा, थोडे पाय असे करा, तिथं असलेला ताण घालवा, थोडी कंबर उचला, खाली आपटा, तिथं असलेला ताण घालवा. तुमच्या हाताच्या बोटांचंही तसंच करा, कोपरातून देखील हात आणि मग सैल सोडा. हा ताण घालवण्याचा उपाय आहे. तसं ध्यानाला बसलेल्या व्यक्तींनी आता काय झालंय की आपली ध्यानाची वेळ जी आहे प्रत्येकाची तर तीच मुळात 15 मिनिटं 20 मिनिटं आपण आत्मदर्शनाची अपेक्षा करतो, अर्धा तास 40 मिनिटं एक तास, तर एवढ्या वेळात शरीराचा ताण घालवण्यासाठीच तुम्हाला 5-7 मिनिटं जर लागली तर तुम्ही ध्यान किती वेळ करणार? 15 मिनिटं ध्यानाला बसणारा. म्हणून ध्यान देखील सतु दीर्घ काल नैरंतर्य असंच करायला पाहिजे. दीर्घ काळ ध्यानाची बैठक हवी, 1.5 तास तरी सुरुवातीला हवीच हवी, आणि अशी 24-30 वर्ष तरी अशीच हवी. एकदा ध्यान साधलं की थोडी कमी बैठक चालेल, पण त्याचा आत्ता विचार करू नका. आणि त्या वेळेमध्ये तुम्ही बसल्यानंतर सुरुवातीला ताण घालवा, शरीरावरचा ताण घालवा, चेहऱ्यावरचा ताण घालवा, मग भावना करा. आपल्या इंद्रियांना आता विषयांची आवश्यकता नाही, अपेक्षा नाही, आपण विषयांपासून परावृत्त झालेले आहोत. आपण आत्मदर्शनासाठी ध्यानाला बसलेले आहोत असा संकल्प करा. नुसताच येऊन उठून बसला, श्लोक म्हटले, श्वास घेतले, ध्यानाला बसला, हे ध्यान जे आहे हे तितकं परिणाम करणार नाही किंवा त्याला वेळ खूप लागेल चांगला परिणाम करायला. पण हे शास्त्र आहे आणि शास्त्राच्या पद्धतीनेच करायला पाहिजे. तसं केलं तर मात्र हे प्रतिफळतं, खूप चांगला परिणाम देतं. आणि ध्यानाला बसलेलं असताना मधून अधून जसं तुम्ही हात हलवता, पाय एखाद्याला मांडीसारखी करता, तसा तुमच्या शरीरावरचा ताण घालवा. कोणी कोणी ध्यानामध्ये असे बसतात, कोणी असे होतात, ही जी ध्यानामध्ये चुकून घडलेली क्रिया आहे तेवढ्या याच्यामध्ये जर अर्धा पाऊण तास एक तास शरीर राहिलं तर संबंधित स्नायूंवर ताण पडल्याखेरीज राहत नाही आणि कालांतराने तो सरफेस आउट होतो, कालांतराने दुखायला सुरुवात होते. मी परत एकदा प्रश्न वाचतो. मी दुपारी किंवा सायंकाळी ध्यानाला बसलो असताना कधी कधी सुमारे 30 ते 40 मिनिटे ध्यान लागत नाही. या कामी श्वासोच्छ्वासाकडे साक्षीत्वाने लक्ष ठेवून राहिले तरी मस्तकाकाशी टाळूचा भाग त्या ठिकाणी जडत्व येते. डोक्यातील असणाऱ्या शिरांचे होणारे आकुंचन प्रसरण त्यामुळे तिकडे लक्ष लागते. साहजिकच ध्यान होण्यास अडथळा येतो, मार्गदर्शन व्हावे. एकतर असं आहे की श्वासोच्छ्वासाकडे साक्षीत्वानी लक्ष ठेवून राहिले तरी 30 ते 40 मिनिटं, तर 30 ते 40 मिनिटं श्वासोच्छ्वासाकडे साक्षीत्वानी पाहत बसायचं नाहीये. जे प्रक्रियेमध्ये देखील थोडीशी दुरुस्ती मी करीन, 30 ते 40 मिनिटं श्वासावर लक्ष ठेवून बसायचं नाहीये. त्याच्याऐवजी नाभीपासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत प्रयत्नपूर्वक सो असं म्हणत मध्यमेतून श्वास खेचून घ्यायचा आहे स्वप्रयत्नानी. भावना करायची आहे की आपण नाभीस्थानापासून जाणीवरूपानी असणारे आपण ऊर्ध्वगामी होतो आहोत आणि या मस्तकाच्या प्रदेशामध्ये परमात्म्याशी समरस होतो आहोत, त्याकरता चाललेले आहोत. श्वास घेताना सो अशा शब्दाचा उच्चार करायचा आहे. इथं कुठेही साक्षीत्व नाहीये, तिथं थांबायचं आहे क्षण, 2 क्षण 4 क्षण, मिनिट, अर्धा मिनिट. श्वास रोखून धरायचा आहे, रोधून धरायचा आहे. मिनिट जरा जास्त सांगितलं, पण 25-30 सेकंद श्वास रोखून धरायचा आहे. त्यावेळेला आपण परमात्म्याशी एकरूप झालो अशी भावना धरायची आहे, निर्विचार. निर्विचार भावना आणि श्वास सोडत असताना हम असं म्हणत मध्यमेतून आपण परत उलट्या क्रमाने, ज्या क्रमाने आपण ऊर्ध्वगामी झालो मणक्याचा आधार घेत त्याच्या उलट्या क्रमाने परत नाभीस्थानी यायचं आहे. तो परमात्माच मी आहे अशा बोधानी, अशा भावानी असे 5-7 श्वास घ्यायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त समजा 10-12 एवढे. मन, श्वास आणि सोहम भाव हे एकत्रित गुंफायचे आहेत आणि असे एकत्रित गुंफल्यानंतर मग आपली जाणीव परमात्म्याशी तदाकार होऊन या मस्तकाच्या प्रांतामध्ये आहे, म्हणजे आपण परमात्म स्वरूप झालेले आहोत अशा भावनेने निर्विचार थांबून राहायचं आहे. जर विचारच उठला नाही आणि ती भावना जमली तर कामच झालं. जर तसं नाही जमलं, विचार उठायला सुरुवात झाली तर विचार उठू द्यायचा नाही असा निश्चय करायचा आणि परमात्मा भावनेत थांबायचं. आणि तरीही काही वेळांनी तेही जमेन असं झालं आणि विचार उठू लागला तर आपण आत्मस्वरूप आहोत आणि त्या विचाराचा आणि आपला संबंध नाहीये अशा साक्षी विचारांनी तो विचार सोडून द्यायचा आहे. समोर उठलेला विचार त्याच्यावर विचार करणं टाळायचं आहे. मग निर्विचारता प्राप्त होते अशा प्रयत्नातून आणि त्या निर्विचारतेच्या अंती आपण परमात्म स्वरूप आहोत, स्वरूप बोध आपल्याला प्राप्त होतो. कधी कधी हेही जमत नाही तेव्हा विचार स्वैरपणाने उठायला सुरुवात होते, साक्षीत्वही धुडकावून लावून. तरीही तसंच बसायचं आहे, मन आपोआप शांत होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग मोकलील जेथ जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. आपण ध्यानाला बसलेले आहोत हा नियमच मन शांत करायला कारण होतं, आपोआप मन शांत होतं. तुम्ही कितीही फिरलात तरी परत स्वरूपस्थ होता, तो क्षण पकडायचा आणि तेव्हा आत्मभान राखायचं. हे करत असताना मधून अधून जर विचार उठताहेतच तर आपल्या शरीराकडेही जरा लक्ष द्यायचं आणि ही जी आंतरिक धडपड चाललेली आहे निर्विचार होण्याची धडपड, त्याच्यात इंद्रिय वेडवाकडं काम करत नाहीयेत ना, कुठेतरी ताण बसलेला नाहीये ना, हे पाहून तो परत सारखा करायचा. असं आपण करणं अपेक्षित आहे. तर याच्यातला म्हणजे डोकं जड होणं, कपाळ जड होणं, टाळू जड होणं, शिरांची स्पंदनं जाणवणं, टाळूपाशी स्पंदन जाणवणं, आज्ञाचक्रापाशी स्पंदन जाणवणं, खांदे अवघडणं, पाठ अवघडणं, यापैकी काहीही घडणार नाही. प्रयत्न तर करायचे आहेत पण प्रयत्न करत असताना स्नायूंच्या ठिकाणी लवचिकता किंवा शिथिलता देखील असली पाहिजे, ताठरता नसली पाहिजे. असं सांभाळायचं आहे. असं सांभाळलं तर मला असं वाटतं की कोणालाही ध्यानाचा त्रास होणं शक्यच नाही. ध्यानाचा जेव्हा त्रास होतो असं म्हणतो तेव्हा ती व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ बसते एवढंच घडतं. तो ध्यानाचा त्रास नसून त्याचे प्रयत्न थोड्या चुकीच्या पद्धतीने जातात. जसं ऑफिसमध्ये टेबल खुर्चीवर काम करताना काहीच त्रास नाहीये, पण आपली खुर्ची, आपलं टेबल, आपले जे हात आहेत ते हवं असेल तर गादी घ्यावी, पण आपला हात असा पाहिजे खांद्यावर उलटा ताण, उलटा ट्रॅक्शन पडता कामा नये, खूप वाकून लिहू नये, खूप वाकून वाचू नये. हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला संबंधित त्रास होईल. त्याचा आणि ऑफिसच्या कामाचा संबंध नाहीये, तुमच्या बैठकीचा संबंध आहे. तसा असता तर सगळ्यांना त्रास झाला असता. त्यामुळे आपली जी बैठक आहे ती बैठक नीट असली पाहिजे याच्याकडे आपण खरंच लक्ष देऊ, म्हणजे मग अशा प्रकारचा त्रास होणार नाही. आपण एक दोन मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसू आणि मग आपला हा सत्संगाचा कार्यक्रम संपला.
हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि हरि। एक निवेदन मी करतो आहे, खरं म्हणजे मागच्या या परवाच्या रविवारी सकाळी आणि संध्याकाळी ते केलेलं होतं, कालही गिरीश दादांनी ते निवेदन केलं होतं। ते म्हणजे या पुलवामा मध्ये जो घातपात झाला भारतीय सैनिकांच्या बाबत आणि मोठ्या प्रमाणावर सैनिक हुतात्मा झाले, त्यांच्या प्रति संवेदना आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण भारत सरकारनी जी या सैनिकांना मदत करण्यासाठी म्हणून वेबसाइट केलेली आहे त्याच्यावर आपल्याला शक्य असेल अशी रक्कम आपण डोनेट करावी असं आवाहन गेले 3 केंद्रामध्ये करण्यात आलं, ते मी आज परत एकदा करतो आहे। पेटीएम मधून किंवा गुगल वरून जे पेमेंट केलं जातं ऍप आहे त्याच्यावरून तुम्ही हे पेमेंट करू शकता सीआरएफ जवानांच्या करता। आपल्याला जी रक्कम पाठवायची ती पाठवू शकता, 50 रुपये 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये। पण इथं अशीही खूप मंडळी आहेत की या नवीन तंत्रज्ञानाशी ती संबंधित नाहीयेत, ते अशा प्रकारचं कोणतं पेमेंट फॅसिलिटी वापरत नाहीत, अशी मंडळी खूप आहेत। तरुण मुलं हे सगळं करतात, त्यांच्याकरता इच्छा असते पण ती राहून जाते, ते करणं राहून जातं। मंडळांनी असं ठरवलं की या मंडळींकर या अशा वर्गाकरता त्यांची जी काही रक्कम असेल 50-100 रुपयापासून तर ती रक्कम मंडळामध्ये इथं स्वीकारली जाईल। खाली मुलं उभी असतील ना आज, प्रतीक चिपळूणकर आणि रघु सिंह, तर त्यांच्याकडे ही रक्कम आपण देऊ शकाल। पण मी तुम्हाला एक विनंती करतो की ही मंडळी तुमची 500 रुपयाच्या आतली रक्कम स्वीकारतील, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमच्या कोणाही ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्ही डायरेक्ट पेमेंट करा, त्या व्यक्तीला पैसे द्या आणि तो तुमच्या वतीने पेमेंट करेल। कारण पैशाची देखील खूप उलाढाल करणं हा त्याच्यामध्ये हेतू नाहीये, तुम्ही खूप पैसे द्यायचे आणि ते मग मंडळाच्या मार्फत पाठवायचे असा हेतू नाहीये। मंडळ देखील एक मोठी रक्कम पाठवणार आहे, जवळपास 50,000 रुपये पाठवायचे असं मंडळाने ठरवलेलं आहेच। आणि आपण जी पाठवाल, आपण जी रक्कम या खाली मुलांकडे द्याल अथवा तुम्ही डायरेक्ट पेमेंट केलं तर जास्त चांगलं आहे ते, तर अशा पद्धतीने तुम्ही करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो आहे, आपण असं जरूर करा। हे जे पेमेंट ही जी रक्कम तुम्ही या मुलांकडे द्याल तर मंडळाकडे देखील असे ऑप्शन्स आहेत की म्हणजे काल ते प्रथम समोर आलं की ही रक्कम इंटरनेट पेमेंटवरून गव्हर्नमेंटच्या साईटवर जावी असं सरकारने डिक्लेअर केलंय आणि कुठल्या बँकेमध्ये ती जमा होतीये की नाही, करू शकतो की नाही याच्याबद्दल संदिग्धता आहे. असं असल्यामुळं एक दोन विचार होते की ही जी रक्कम आहे आपण द्याल ती मंडळात जमा करून एकदम पाठवायची, त्याच्याऐवजी आपण एक 10-20-25 लोकांच्या पेटीएम मधून ती पाठवू असं मग ठरवलं. उदाहरणार्थ गिरीश फाटक आहे, 5,000 रुपये पाठवायचेत आपल्याकडे जमा आलेल्या रकमेपैकी, तर 5,000 रुपये गिरीशला आपण द्यायचे, गिरीशनी त्याच्या खात्यातून पाठवायचे, त्याची पावती मंडळाकडे देऊन टाकायची मी पेमेंट केले म्हणून, असा त्याचा चोख हिशोब केला जाईल. अशा करता मी हे सांगतो आहे की इथं जी स्थानिक मंडळी उत्साही आवाहन करतात की आमच्याकडे पैसे द्या, तर त्याच्यापैकी काही फेक आहेत असं लक्षात आलं. राष्ट्रीय पातळीवर देखील अशा संस्था निर्माण झाल्या की आम्ही पैसे गोळा करतो आणि पाठवतो, पण त्या खोट्या आहेत अशाही बातम्या फिरायला लागल्या. असं असल्यामुळे थेट गव्हर्नमेंटला दिलेलेच चांगले या विचारातून आपण ही योजना केलेली आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बरं का, पहिल्या दिवशी 45,000 रुपये आपल्यामधून जमा झालेले आहेत आणि काल देखील 7-8,000 रुपये बुधवारच्या प्रवचनानंतर आपल्याकडून जमा झाले. ज्यांना द्यायचे आहेत ते, ज्यांनी दिलेले बरेच असणार आहेत, पण रविवारपर्यंत हे निवेदन करायचं असं ठरलंय. रविवार नंतर मात्र मग जे राहिलेले असतील त्यांनी परत आपण करू शकतोच कोणाच्या तरी पेटीएमच्या मार्फत, पण रविवारपर्यंत आपल्या केंद्रातही त्याचं कलेक्शन आपण करू आणि केंद्राच्या माध्यमातून ते पाठवू असं ठरलंय. त्या तऱ्हेने मी हे आवाहन तुम्हाला करतो आहे. पुढची निवेदनं गिरीश करेल.